आकाशवाणी मुंबई। तुषार पवार राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। भारतीय हवाई दलाचा 91वा वर्धापन दिन साजरा। हवाई दलाच्या नव्या बोधचिन्हाचं अनावरण। इस्रायलवरच्या हमास हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची विशेष बैठक। अफगाणिस्तानात हेरातजवळ झालेल्या शक्तिशाली भूकंपात मृतांची संख्या 2000 वर। कर्नाटकात अत्तीबेळे इथं फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू। हॉंगझू आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप। आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना चेन्नईत ऑस्ट्रेलियाबरोबर रंगणार। भारतीय हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिनाचा मुख्य सोहळा आज उत्तर प्रदेशात प्रयागराजच्या बमरौली तळावर झाला। हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी यानिमित्तानं आयोजित संचलनाची पाहणी केली। संरक्षण दल प्रमुख जनरल अनिल चौहान आणि इतर मान्यवरही यावेळी उपस्थित होते। यावेळी एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी हवाई दलाच्या नव्या बोधचिन्हांकित ध्वजाचं अनावरण केलं। यावेळी जुना बोधचिन्हांकित ध्वज सन्मानपूर्वक उतरवून हवाई दल प्रमुखांकडे सुपूर्द केला गेला। आता हा जुना बोधचिन्हांकित ध्वज हवाई दलाच्या वस्तुसंग्रहालयात ठेवला जाणार आहे। यंदाची हवाई दलाची संकल्पना हवाई ताकद सीमापार अशी आहे। यापुढे युद्ध जिंकणं तसंच शांतता राखण्याच्या दृष्टीनं जगभरातल्या हवाई दलांच्या क्षमतांमध्ये होत असलेली वाढ आणि त्याच्या परिणामकारकतेचे बारकावे आपण समजून घेण्याची गरज एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी यांनी व्यक्त केली। मुंबईतही यानिमित्तानं आयोजित केलेल्या समारंभाला राज्यपाल रमेश बैस प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। हवाई दल केवळ आकाशातून संरक्षण करत नाही तर देशाच्या कोणत्याही भागाला नैसर्गिक आपत्तीचा तडाखा बसला तर तात्काळ धावून जातं असं एअर व्हाईस मार्शल रजत मोहन यांनी सांगितलं। आत्मनिर्भर होण्याला तसंच अग्निवीरांच्या भरतीला हवाई दलाचं प्राधान्य असल्याचंही त्यांनी नमूद केलं। हवाई दलाच्या 91व्या वर्धापन दिनानिमित्त राष्ट्रपती प्रधानमंत्री संरक्षण मंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी भारतीय हवाई दलाचे सर्व जवान आणि त्यांच्या कुटुंबियांना शुभेच्छा दिल्या आहेत। भारतीय हवाई दल नेहमीच नवनवी उंची गाठत असून ते केवळ देशाच्या हवाई सीमांचं रक्षण करण्यासाठीच नाहीत तर मानवतावादी मदतीसाठी सदैव तत्पर असतात। त्यांच्या कार्याला आपण सलाम करतो असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। भारतीय हवाई दलाचे शौर्य त्यांची बांधिलकी आणि समर्पण वृत्तीचा देशाला अभिमान असून त्यांची सेवा आणि त्यागामुळे देशाचा आकाश सुरक्षित असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। देशाच्या सुरक्षेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या भारतीय हवाई दलाचा आपल्याला अभिमान आहे। हवाई दल ही देशाची कणखर शक्ती आहे असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। भारतीय हवाई दलानं आपल्या पोलादी पंख आणि धाडसाच्या जोरावर युद्ध आणि शांततेच्या काळात देशाच्या हिताचं रक्षण केलं। त्यांच्या अनमोल सेवेचं आणि बलिदानाचं आपण स्मरण करतो असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या संदेशात म्हटलंय। हमास या दहशतवादी संघटनेनं इस्रायलवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज आखाती देशांमधल्या परिस्थितीच्या मुद्द्यावर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची विशेष बैठक होणार आहे। दरम्यान पॅलेस्टिनी दहशतवादी संघटना हमासनं केलेल्या हल्ल्याच्या प्रत्युत्तरात इस्रायलच्या संरक्षण दलांनी स्वॉर्ड्स ऑफ आयर्न ही मोहीम सुरु केली आहे। या मोहिमेअंतर्गत इस्रायलनं गाझा पट्ट्यातल्या हमासच्या ताब्यातल्या 17 लष्करी छावण्या आणि 4 केंद्रांवर हल्ले केले। यात 230 अधिक जण ठार झाल्याचं वृत्त आहे। त्याआधी हमासनं इस्रायलवर आधी रॉकेटचा मारा करत आणि नंतर गाझापट्टीतून इस्रायलच्या शहरांमध्ये घुसखोरी करत केलेल्या हल्ल्यात 300 अधिक लोक ठार तर 1500 जास्त जण जखमी झाले आहेत। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी हमासनं केलेल्या हल्ल्याचा निषेध करत इस्रायलला पाठिंबा व्यक्त केलाय। इस्रायलच्या भारतातल्या दूतावासानंही या पाठिंब्याबद्दल भारताचे आभार मानले आहेत। या हल्ल्यानंतर पॅलेस्टीनमधल्या भारतीय प्रतिनिधी कार्यालयानं रामल्ला इथल्या भारतीयांना आपत्कालीन परिस्थितीत थेट संपर्क करावा असं आवाहन केलं आहे। आगामी काही वर्षात भारताची अर्थव्यवस्था जागतिक पातळीवर अव्वल स्थानावर येणार आहेच पण त्यावेळी त्यातली गुणवत्ता आणि सर्वसमावेशकता कायम राखायचं मोठं आव्हान युवकांसमोर असेल असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षण कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी काल पुण्यात केलं। पुण्याच्या गोखले अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र संस्था या अभिमत विद्यापीठाच्या 29व्या वार्षिक दीक्षांत समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते। उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यावेळी उपस्थित होते। स्वातंत्र्यपूर्व काळापासून पुणे हे शिक्षण आणि सामाजिक सुधारणांचं प्रमुख केंद्र राहिलंय। देशाच्या आर्थिक विकासाच्या आराखड्यात या गोखले अर्थशास्त्र संस्थेचं योगदान फार मोलाचं राहिलंय असं प्रधान यांनी नमूद केलं। सिम्बॉयसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या वतीनं पुण्याच्या विमाननगर भागात उभारण्यात आलेल्या ईशान्य भवन या वास्तूचं उद्घाटन धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते यावेळी करण्यात आलं। लडाखमध्ये लडाख स्वायत्त हिल विकास परिषदेच्या 5व्या निवडणुकीसाठी आज सकाळी 8 मतमोजणी सुरु झाली। कलम 370 रद्द केल्यानंतर लडाखमध्ये ही पहिली निवडणूक होते। त्याआधी कारगिलमध्ये 4 ऑक्टोबर 2023 झालेल्या निवडणुकीत 77.6% मतदान झालं होतं। या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांचे 89 उमेदवार उभे आहेत। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। अफगाणिस्तानात इराणच्या सीमेलगतच्या भागात शक्तिशाली भूकंपात मृत्यू झालेल्यांची संख्या 2000 वर गेली आहे. स्थानिक वेळेनुसार काल सकाळी 11 पश्चिमेकडील हेरात शहरापासून 40 किलोमीटर अंतरावर 6.3 रिक्टर क्षमतेचा हा भूकंपाचा धक्का बसला. त्यापाठोपाठ आणखी 3 वेळा जोरदार हादरे बसले. यात अनेक इमारतींचं नुकसान झालं. अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या परिसरात सुमारे 19 लाख लोकवस्ती असल्याची माहिती जागतिक बँकेच्या आकडेवारीत दिली आहे. मदतकार्य सुरू असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं स्थानिक प्रशासनानं म्हटलंय. जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्यानं रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या असून जखमींना बाहेर काढलं जात आहे. कर्नाटकात अत्तीबेळे इथं काल एका फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू झाला. आग लागली तेव्हा या दुकानात 35 जण काम करत होते. दुकान मालकासह 4 जण या दुर्घटनेत जखमी झालेत. 6 वाहनंही आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यात फटाक्यांनी भरलेल्या एका ट्रकचा समावेश आहे. दुपारी 3:30 सुमाराला लागलेली ही आग अग्निशमक दलाच्या 9 बंबांनी रात्री 8:30 आटोक्यात आणली. सिक्कीममध्ये तिस्ता नदीच्या खोऱ्यात आलेल्या पुरातल्या मृत्यूंची संख्या 32 पोहोचली आहे. यात भारतीय सैन्याच्या 9 जवानांचाही समावेश आहे. अद्याप 221 जण बेपत्ता असल्याची माहिती सिक्कीमच्या राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. आतापर्यंत पुराच्या तडाख्यात सापडलेल्या 2563 जणांची यशस्वी सुटका केली असून भारत तिबेट सीमा पोलिसांना चुंगथांग इथल्या सिक्कीम ऊर्जा लिमिटेड धरणाच्या बोगद्यात अडकलेल्या 6 जणांना वाचवण्यात यश आलं. सध्या 30 मदत छावण्यांमध्ये 7025 लोकांनी आश्रय घेतलाय असं प्राधिकरणानं कळवलंय. या पुरामुळे 13 पूल वाहून गेले तर 1320 घरांचं मोठं नुकसान झालं. दरम्यान पूरपरिस्थितीवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग यांच्या शासकीय निवासस्थानी आज केंद्रीय गृहराज्यमंत्री अजयकुमार मिश्रा यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी तमांग यांनी पूरबाधित क्षेत्राला दिलेल्या भेटींविषयी तसंच तिथे सुरू असलेल्या बचाव आणि मदत कार्याची माहिती मिश्रा यांना दिली. या क्षेत्रातली परिस्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी केंद्र सरकार राज्याला आवश्यक ती सर्व मदत करेल अशी ग्वाही मिश्रा यांनी यावेळी दिली. हॉंगझू आशियाई क्रीडा स्पर्धांचा समारोप आज होणार आहे. भारतीय खेळाडूंनी इस बार सो पार च्या वचनबद्धतेनुसार आपली मोहीम पूर्ण केली आणि 28 सुवर्ण 38 रौप्य आणि 41 कांस्य अशी 107 पदकांची विक्रमी कामगिरी केली. 2018 जकार्ता आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंना 70 पदकं मिळाली होती. ऑलिम्पिक्स, राष्ट्रकुल आणि आशियाई खेळ या 3 प्रमुख खेळांपैकी कोणत्याही स्पर्धेत भारतानं 100 अधिक पदकं जिंकण्याची ही दुसरी वेळ आहे. 2010 नवी दिल्ली इथं झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये त्यांनी 101 पदकं जिंकली होती. भारताच्या पदक स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी काल भारतीय खेळाडूंनी 12 पदकं मिळवली. त्यातली निम्मी सुवर्णपदकं कबड्डी, बॅडमिंटन, हॉकी आणि तिरंदाजी या क्रीडा स्पर्धांमधली आहेत. भारतीय खेळाडू आणि नेमबाज हे आशियाई क्रीडा स्पर्धेत सर्वात यशस्वी ठरले. अॅथलेटिक्सनं भारताला सर्वाधिक 29 पदकं मिळवून दिली. दुसरीकडे भारतीय नेमबाजांनी देशासाठी 22 पदकं जिंकली. आशियाई क्रीडा स्पर्धेत 100 अधिक पदकं जिंकल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि क्रीडामंत्री अनुराग सिंग ठाकूर यांनी सगळ्या खेळाडूंचं अभिनंदन केलंय. पदक तालिकेत भारत 4थ्या स्थानावर आहे. या स्पर्धेचा समारोप भारतीय वेळेनुसार आज संध्याकाळी 5:30 होईल. या कार्यक्रमात भारताचा ध्वज हॉकीपटू PR श्रीजेश धारण करणार आहे. एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारताचा पहिला सामना आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध चेन्नईत होणार आहे. हा सामना 2 सुरु होईल. ऑस्ट्रेलियानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे. विश्वचषक स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात बांगलादेशानं अफगाणिस्तानला 6 गडी राखून पराभूत केलं. 157 धावांचं लक्ष्य बांगलादेशानं 35व्या षटकात गाठलं. दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं 428 धावसंख्या उभारून विश्वचषक स्पर्धेतला विक्रम नोंदवला आणि प्रतिस्पर्धी श्रीलंकेचा 102 धावांनी पराभव केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारतीय हवाई दलाचा 91वा वर्धापन दिन साजरा. हवाई दलाच्या नव्या बोधचिन्हाचं अनावरण. इस्रायलवरच्या हमास हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आज संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेची विशेष बैठक. अफगाणिस्तानात हेरातजवळ झालेल्या शक्तिशाली भूकंपात मृतांची संख्या 2000 वर. कर्नाटकात अत्तीबेळे इथं फटाक्याच्या दुकानाला लागलेल्या आगीत 14 जणांचा होरपळून मृत्यू. हॉंगझू आशियाई क्रीडा स्पर्धांचा आज समारोप आणि एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत आज भारताचा पहिला सामना चेन्नईत ऑस्ट्रेलियाबरोबर रंगणार. आकाशवाणीच्या बातम्यांसह जगभरातल्या बातम्या तुम्ही ट्विटरवर AIR News_Mumbai या हँडलवरही दिवसभर पाहू शकता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.